नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मळेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। इंडिया आघाडी घटक पक्षांची महत्वाची रणनीतिक बसका काल सांजे पणजे शारात एका हॉटेलात झाली। हे बसकेत वेचणूक प्रचाराच्या रणनीतीचेर चर्चा झाली आणि घटक पक्षांनी जबाबदारी वाटून घेतली। बसकेत काँग्रेस गोवा फॉरवर्डाचे दुर्गादास कामत, आपाचे अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जुजे फिलिप डिसोजा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हांचे फुडारी वाटेकार झाले। काँग्रेस पक्षान वेचणुके देवयल्ल्या उमेदवारांक आघाडी पक्षांनी मोठी उमेद आणि उत्साहान सक्रिय तेको दिला आणि त्यांच्या प्रचाराखातीर सगळे एकठांय वावुरतले अशे काँग्रेसीचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर हांणी बसके उपरांत खबराकारांकडेन उलयतना सांगले। सकाळी इंडिया आघाडी उमेदवारांच्या जाहीर प्रचाराचो नाल फोडल्या उपरांत सांजे ही बसका झाली। काँग्रेसीच्या उमेदवारांक सगळ्या थरातल्यान बरो प्रतिसाद मेळटा, ताका लागून भाजपा भिला अशे आपाचे अमित पालेकर बसके उपरांत खबराकारांकडेन उलयले। गोयांत तिसऱ्या पावण्यात 7 मे दिसा लोकसभेखातीर मतदान जातले। दोनूय मतदारसंघांनी सध्या मेरेन भाजपा काँग्रेस आणि आरजी पक्ष अशी तिरंगी लढत दिसता। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तार काँग्रेस पक्षान कालसावन आपलो जाहीर प्रचार उमेदवारांक घेऊन सुरू केलो। उत्तर गोयांत पत्रादेवी सुटके झुजाऱ्यांच्या स्मारकाकडच्यान जाल्यार दक्षिणेत लोहिया मैदानाकडच्यान प्रचार सुरू झालो। पत्रादेवी आणि लोहिया मैदानाचेर फुडाऱ्यांनी हुतात्म्यांक आर्गा ओपली। इंडिया आघाडीचे फुडारी दोनूय सुवातांनी एकठांय दिसले। उत्तरेत एडव्होकेट रमाकांत खलप जाल्यार दक्षिण गोयांत कॅप्टन विरियातो हांच्या प्रचारसभेन प्रचाराक सुरवात केली। इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे फुडारी सभेक हाजीर आशिल्ले। उत्तरेत 5 खेपेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांच्या कामगिरीक काँग्रेस पक्षान आव्हान दिला। श्रीपाद नाईक 5 खेपे खासदार जाऊनय गोयच्या प्रस्नांक केंद्रात आणि संसदेत वाचा फोडपाक तांका अपेस आयला। काँग्रेस पक्षाचे खासदार गोयचे प्रस्न संसदेत व्हरून तड लावपाचो यत्न करतले असो विश्वास फुडाऱ्यांनी लोहिया मैदानाचेर सभेत उक्तायलो। भाजपाक हरयतले जाल्यार विरोधकांचो एकचार जाय, मतविभागणी जावची न्ही म्हण आरजी पक्षान आपले उमेदवार फाटी घेऊन इंडिया आघाडीक तेको दिवचो असो उलो दक्षिणेचे उमेदवार कॅप्टन विरियातो हांणी मारला। उमेदवार जाहीर जावंक कळाव झालो तरी इंडिया आघाडीचे घटक पक्ष पुराय शक्त लावून काँग्रेसीच्या उमेदवारांक जैतिवंत करतले असो संकल्प इंडिया आघाडीन केलो। हिंदूंचे नवे वर्स गुढीपाडव्याचो मुहूर्त कालच्या दिसा अख्ख्या संसाराबरोबर गोयातूय मोठो उत्साह आणि भक्तिभावान मनयलो। घरादारांनी तोरण, रांगोळ्यो, फुलां, खण, कडुनिंब आणि तांब्याच्या सकाळी गुढ्यो उभारल्यो। सकाळी शाराशारांनी प्रभात फेरी झाल्यो। हिंदूंनी एकामेकांक नव्या वर्साची परबी भेटयली। नवे घर, गाडी, भांगर, उद्योग व्यवसाय करून गुढीपाडव्याचो मुहूर्त शुभ। या मुहूर्तार खरेदीकूय उत्साह दिसलो। फोण्या हिंदू सांस्कृतिक न्यासान फोण्या क्रांती मैदानार गुढीपाडव्या निमतान नव्या वर्साच्या येवकाराक कार्यावळ घडोवन हाडली। सकाळी 6 वरांचेर शारातल्यान मंगलयात्रा काढली। वाढत्या अपघातावेल्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांच्या जिणेशैलीविशी हुस्को उक्तायला। गुढीपाडव्याक हिंदूंचे नवे वर्स खुपशा जाणांक खबरूच ना हे दुर्दैव। 1 जानेराक नवे वर्स म्हण 31 डिसेंबराक अशे वागतात की परत आणि नवे वर्स येवचेच ना, काय जाणांचे येय बी ना। मुख्यमंत्र्यांनी साखळे संसार पाडव्याच्या कार्यावळी गेल्ले कडेन वाढत्या एक्सिडंटांच्या फाटभुयेर हुस्को उक्तायला। नव्या वर्साक नवो संकल्प, सगळ्यांनी सुसंस्कार सुआरोग्याची गुढी उभारुया असो उलो मुखेलमंत्र्यांनी नव्या वर्साच्या येवकार सुवाळ्यात मारलो। आरजी पक्षाच्या दुसऱ्या पावण्यावेल्या प्रचाराक माशेरातल्यान सुरुवात झाल्या, लोकांचो बरोपैकी प्रतिसाद मेळटा असो दावो आरजी पक्षाच्या फुडाऱ्यांनी केला। लोकांच्या घराघरांनी आरजी पक्षाचो जाहीरनामो पावला। आरजीचो पहिल्या पावण्यावेलो प्रचार पुराय झाला, आता दुसरो पावणो सुरू झाला असे मनोज परब हांणी सांगले। काँग्रेस आणि भाजपाच्या खासदारांनी दिल्ली वचून आजमेरेन फक्त बघ्याची भूमिका घेतल्या, गोयच्या प्रस्नांक आवाज फोडिनात, गोयांक तरणाटे नवे उमेदीचे खासदार जाय, गोयच्या प्रस्नांचेर फक्त थळावो पक्ष आरजीच संसदेत आवाज काढपाक शकता असे मनोज परब हांणी सांगले। भाजपा आणि काँग्रेस हे एकामेकाचे साथीदार अशी टीका परब हांणी केली। प्रादेशिक आरजी पक्षाक उणे लेखपी काँग्रेसीचे उमेदवार रमाकांत खलप आणि विरियातो हांणी इंडिया अलायन्सात 37 प्रादेशीक पक्ष आसा ते लक्षात दवरचे अशी शिटकावणी परब हांणी दिली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.